मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तम अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिशरोचलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः तन्तां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौतुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचिद्वपूर्णसततं तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।
परमहंस
सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
ततः पदं तत् परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी। त्या परमपदाला सर्व प्रकारे शोधावं। ज्या परमपदापासून ही सर्व अनादी अशी सृष्टी परंपरा निर्माण झालेली आहे, जिथं पोहोचलं असताना किंवा जिथं गेलं असताना परत जन्म होत नाही त्या आदिपुरुषाला शरण जावं। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी। ज्यापासून ही पुराण अनादी अशी संसार प्रवृत्ती निर्माण झाली त्या आद्य पुरुषाला मी शरण आहे अशा भावानी त्याला शरण जावं आणि त्याला सर्व प्रकारे शोधण्याचा संकल्प करावा। ज्या ठिकाणी पोहोचला असताना परत जन्माला येत नाही अशा ठिकाणी पोहोचावं। हा जो अश्वत्थ वृक्ष आहे या अश्वत्थ वृक्षाचं वर्णन अथवा या अश्वत्थ वृक्षाची कल्पना बाहेर जगतामध्ये करायची नाही। त्याचं वर्णन बरंच जगताच्या रूपात आहे पण त्या अश्वत्थ वृक्षामध्येच संसार वृक्षामध्येच आपला ही समावेश असल्यामुळं ऊर्ध्वमूल आणि अधशाखा असणारा तो अश्वत्थ वृक्ष आपणच आहोत। तसंही वृक्षाचं रूपक असल्यामुळं डोळ्यासमोर कोणताही वृक्ष आणून त्याला पाहायचं नाहीच आहे। कल्पना येण्यासाठी वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे। असंही असल्यामुळं त्याला वृक्षाच्या बेताने पाहायचंच नाही, वृक्षाच्या संकल्पनेनी केवळ जाणून घ्यायचं एवढंच उदाहरणच। पण ते उदाहरण कोणतंही उदाहरण हे मूळ गोष्टीला पुरेपूर बसणारं असं कधीच नसतं। उदाहरण हे उदाहरणच असतं, रूपक हे रूपकच असतं आणि मूळ वस्तू ही मूळ वस्तूच असते। असं असल्यामुळं या ठिकाणी मूळ वस्तूला जो परमात्मा आहे तो ऊर्ध्व मूळ म्हणून सांगितलेला आहे आणि अधशाखारूपी पसरलेला हा संसार वृक्ष आपणच आहोत। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच त्याचं निरूपण त्यांच्या निरूपणामध्ये केलेलं आहे, प्रतिपादन त्यांच्या निरूपणामध्ये केलेलं आहे। असं असल्यामुळं त्या परमपदाला सर्व प्रकारांनी शोधावं। तो आद्य पुरुष आपल्याच अंतर्यामी ऊर्ध्व मूळ असा आहे। वस्तुत तो आदिपुरुष जो जाणतो त्याला संसार वृक्ष नावाचा पदार्थ नाही। ज्याला संसार वृक्ष समजतो त्याला हा ऊर्ध्व मूळ असणारा मूळ मायेच्या स्वरूपात मूळ अज्ञानाच्या स्वरूपात प्रथम आणि म्हणून देहाधिकांच्या रूपाने विस्तार पावलेला असा आढळतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर निरूपण करताना मग इदम तैसी वाळले या निरूपणाची कोर न सांडता ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलेलं आहे. आणि हे जर नीट लक्षात ठेवलं तर या अध्यायात अवघड काही नाही, काही अवघड नाही. इदम तेसी वाळले, इदम ते मुळे ज्याचा त्याग केलेला आहे, जे मीपणे वीण ढारले. वस्तुतः मी हा परमात्मा असताना त्या मीचं खरं स्वरूप न समजल्यामुळे जो बराच फोफावलेला आहे. ते रूप पाहिजे आपुले आपणची असंच म्हणतात. याच्या निरूपणात तो आद्य पुरुष म्हणजे कुठेतरी बसलेला वर उंच ऊर्ध्वमूळ म्हणून पाहायचाच नाहीये. हा ऊर्ध्वमूळ आदि पुरुष आपल्याच अंतर्यामी चिदाकाशामध्ये आहे, मूर्ध्नी आकाशामध्ये आहे. आणि इदंतेसी वाळले हे जे इदंता हा जो शब्द आहे, हे जे ज्ञानकांड आहे, कांडत्रयी निरोपिणी श्रुतीच ही कोडीस वाणी असं या गीतेला, या एकूण उपदेशाला ज्ञानेश्वर महाराजांनी नामाभिधान केलेलं आहे. अशी ही कांडत्रय म्हणजे कर्म योग आणि ज्ञान सांगणारी अशी ही कोडीस वाणी, अत्यंत गोजीरवाणी श्रुतीच आहे असं सांगताना जिथं ज्ञानकांड सुरू झालं तिथं हा इदम शब्द आला. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. आपण ज्याला अहम म्हणतो त्याला ते इदम असं म्हणतात, त्रयस्थानी संबोधतात. हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आणि या शरीराचा किंवा क्षेत्राचा त्याग करून त्याच्या आत असणारा क्षेत्रज्ञ ओळखणं हे कर्तव्य आहे असं तिथं निरूपण केलेलं आहे. अशा रीतीने इदम तेनी ज्याला टाकायला सांगितलेलं आहे 13व्या अध्यायात, हा 15वा अध्याय आहे. ज्ञानकांडाची समाप्ती आणि गीताशास्त्राची ही समाप्ती या अध्यायामध्ये झाली. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात इदम तेनी जे मुळातच टाकून दिलं 13व्या अध्यायामध्ये निरूपणाप्रमाणे आणि क्षेत्रज्ञाचा स्वीकार केला. जे मीपणे वीण ढारले, याच्या मीपणाला कोणताही आधार नाही, अधिष्ठान नाही. याच्या आत असणारा जो मी आहे तो मी खरं म्हणजे शुद्ध स्वरूप आत्मा आहे. पण आभासात्मक आपल्या स्वतःला देह समजल्यामुळं हा संसार वृक्ष बराच फोफावला. ते रूप पाहिजे आपले आपणची, ते आपलं जे रूप आहे तेच आपण पाहणं आवश्यक आहे. समर्थांनी ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण असी आपण या नाव ज्ञान. आपणच आपल्याला पाहणं म्हणजे ज्ञान असं सांगितलेलं आहे. इथंही ज्ञानेश्वर महाराजांनी ते रूप पाहिजे आपले आपणची, ते आपलं रूप आपणच पाहणं गरजेचं आहे. ही प्रवचन राहळकर राम मंदिरातून या नवीन वास्तूमध्ये गणेशपुरम मध्ये आली. सर्वात प्रथम 1984 साली मी शुक्रवार पेठेतला फ्लॅट घेतल्यानंतर लगेचच विलास दादा माझ्याकडे आले आणि म्हणाले की आपण बसायला सुरुवात करू. तो आणि मी आम्ही जवळ राहायला आलो. माझ्या पलीकडेच विलास राहत असल्यामुळं आम्ही बसायला सुरुवात केली. आणि अशा एका जिद्दीने बसायला सुरुवात केली की विलासने असं सांगितलं की आपण दोघं असलो की पुरे. आठवतं? आपण दोघं असलो की पुरे. दोघं असलो की त्यावेळेला आपण प्रार्थना सुरू करू, त्याच्यानंतर येतील ती मंडळी येतील. आणि सुरुवातीच्या काळामध्ये गीतेचा अभ्यासच केला. गीता प्रवचन आम्ही वाचत असू विनोबांची, गीताई चिंतनिका घेऊन बसत असू आणि थोडं चिंतनात्मक असं मी बोलत असे, त्याच्यामध्ये कोणालाही बोलण्याची मुभा होती, मत व्यक्त करण्याची नव्हे पण प्रश्न विचारण्याची मुभा होती, मत ही व्यक्त करू शकत असे. असं सुरू झालेलं केंद्र 1986 साली मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत हा 15वा अध्याय 1986 सालापासून आठवड्यातून एकदा होत असल्यामुळं आता 15वा अध्याय आपला सुरू आहे. दरम्यानच्या काळात तो फ्लॅट आमचा पुरेनासा झाला म्हणून शेजारी राहत असणाऱ्या बजाजांच्या घरी श्रोत्यांनी बसायला सुरुवात केली आणि तिथं माईकची वगैरे देखील व्यवस्था केली. कालांतराने बजाजांनी तो फ्लॅट आम्हाला विकला आणि तो सगळा मजला आमचा झाला. पण तोही मजला जेव्हा पूर्ण भरायला लागला आणि लोक जिन्यात बसायला लागले तेव्हा 1998 साली ही प्रवचन राहळकरांच्या राम मंदिरामध्ये गेली आणि त्या अत्यंत पवित्र मंदिरामध्ये जवळपास 14 वर्ष, त्याच्यातली 2 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष मंदिराच्या रिनोव्हेशनच्या निमित्ताने पुणे विद्यार्थी गृहामध्ये तात्पुरती ही प्रवचन गेलेली होती. पण 1998 ते 2012 पर्यंत हे 13 सालातलं पहिलं प्रवचन आहे. 14 वर्ष पूर्ण अशा रीतीने राहळकर राम मंदिरामध्ये ही प्रवचन झाली. आज एक प्रकारे मला असं वाटत की मंडळाच्या तसंच माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील हा दिवस मला महत्वाचाच वाटतो, कारण ज्या कारणाकरता हे मंदिर बांधलं आणि आपली सगळी केंद्र सुरू झाली, इथं हे प्रवचन व्हावं अशी खूप दिवसांपासून अनेकांची इच्छा होती. पण राहळकर राम मंदिराची जी वास्तू आहे, त्याची पवित्रता आहे, तिथून बाहेर पडायला मनानी मलाच नको वाटत होत. असं असल्यामुळं इतका काळ लागला. एका अपरिहार्यतेने तिथं जो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लोकांना यायला ही वेळ जरी सोयीची असली तरी पार्किंग करता अडचण यायला लागली. त्या रस्त्यावर एक दुधाचा ट्रक पूर्वी यायचा आणि थोडा आवाज त्यावेळेला व्हायचा, आता तो रस्ता फार गजबजला, हॉर्नचे आवाज सतत असतात, लोकांना एकाग्रतेने ऐकणं कठीण व्हायला लागलं हळूहळू आणि ही प्रवचन या ठिकाणी व्हावीत असं एकूणच जास्त जोर या विचारांनी पकडला. अतिशय महत्वाचा श्लोक घेऊन आपण या श्लोकाबरोबरच या वास्तूमध्ये आलो. मग इदंतेसी वाळले जे मी पणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची, ते आपलं रूप आपण पाहणं आवश्यक आहे. या 4-5 ओव्यांवर खरं म्हणजे निरूपण झालेलं आहे, पण परत पाहिल्याशिवाय पुढच्या ओव्या कळणार नाहीत म्हणून मी थोडक्यात घेतो आहे. परी दर्पणाचे नि आधारे ते आपलं स्वरूप जे इदंतेनी टाकून दिलेलं होतं, देह पाहायचा नाहीये ते रूप पाहायचं, म्हणजे इदंता कधीच टाकून दिलेली होती 13व्या अध्यायामध्ये मी सांगितलेलं होतं असं भगवंत म्हणतात. त्याप्रमाणे इदंतेनी जे टाकून दिलेलं होतं आणि मी पणा शिवाय खरं म्हणजे एवढं फोफावलं असं हे नसतं रूप, पण त्याचं मूळ रूप आपणच आपलं पाहणं गरजेचं आहे. पण हे पाहत असताना दर्पणाचे नि आधारे एकची करूनी दुसरे, मुख पाहती गव्हारे तैसे नको हो. पण हे पाहत असताना आरशाच्या आधाराने आपलं स्वतःच मुख आपण पाहतो, एकची असूनी दुसरे, खरं म्हणजे आपण एकटेच असतो पण तिथं दुसरा कोणीतरी आहे असं पाहून आपण असं सगळं करतो की नाही. तसं मात्र पाहायचं नाहीये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे द्वैतानी पाहायचं नाही, एकच असताना दुसरं काहीतरी करून हे रूप पाहायचं नाही, हे अद्वैतानी पाहायचं. दुसरं जेव्हा पाहायचं असतं तेव्हा इंद्रियांची गरज असते. एकची करुणी दुसरे मुख पाहती गव्हारे, काही साधनांची गरज असते, आरशाची गरज आहे, इंद्रियांची गरज आहे, डोळ्याची गरज आहे, तेव्हा आपलं मुख आपण आरशामध्ये पाहू शकतो. पण जर देह सोडून मी पाहायचा असेल तर हे पाहणे ऐसे असे वीरा, तर मात्र जरा वेगळी गोष्ट आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर हे पाहणं असं आहे, जैसा न बोडलिया किंवा मोडलिया विहिरा, विहीर तर उकरलेली नाहीये, खडलेली नाहीये, अशा वेळेला तिथं झरा आहे की नाही? आम्हाला तर पाणी दृष्टोत्पत्तीस पडत नाहीये, आम्ही खडलेलं तर काही नाहीये, तरी देखील त्या ठिकाणी जसा झरा आपल्या उगमापाशी पूर्णत्वानी असतो. जैसा न बोडलिया विहिरा, उकरण्याच्या आधी आपुलिया उगमी झरा भरोनी ठाके, आपल्या उगमाच्या ठिकाणी जसा झरा परिपूर्णत्वानी असतो, तसं इंद्रिय न वापरता आपल्या ठिकाणी पाहण्याची शक्तीही आहे आणि आपणही आहोत, आपण परिपूर्णत्वानी आहोत, ते आपल्याला पाहायचं आहे. ना तरी आटलिया अंभ निज बिंबी प्रतिबिंब निहटे, का नभी नभ घटा भावी, पाणी आटल्यानंतर पाण्यामध्ये पडणारं जे प्रतिबिंब आहे पलीकडच्या काठावरचं, नानाविध वृक्ष डोंगर आदी, ते प्रतिबिंब जसं पाणी आटल्यानंतर निज बिंबामध्ये मूळ ठिकाणी प्रतिबिंब जाऊन जाऊन एकरूप होऊन राहतं, का नभी नभ घटा भावी, हा इथं घट आहे, या घटाच्या आत आकाश आहे, हे घटाकाश म्हणून ओळखलं जातं. कालांतरांनी दैवगत्य हा घट फुटला, तर घटाच्या अभावाने निहटे म्हणजे एकरूप होऊन जातो, त्या घटातलं जे आकाश आहे ते बाहेरच्या आकाशामध्ये, घटातलं नभ बाहेरच्या नभामध्ये सहज एकरूप होऊन जातं, आधीच एकरूप असतं. किंवा इंधनांशु सरलेया वन्ही परते जेवी आपण पया, इंधनांश सरल्यानंतर वन्ही आपल्या मूळ स्वरूपात लीन होऊन जातो. वन्ही आणि इंधन ही गोष्ट अशी आहे की इंधन वन्हीला जिवंत ठेवायला केवळ वन्हीच्या अस्तित्वाला कारण असतं, तेल वात आणि दिवा, तर दिवा जळत असतो आणि तेल हे कारण असतं. तेल जळत नाही, वात देखील जिथं असते तिथं थोडीच जळलेली असते, नंतर समयी जर शांत झाली तर वात जेवढी जळलेली आहे तेवढीच, त्याच्या पुढचा कापूस जळलेला नसतो. तेलही तिथं येऊन ज्वलनाला मदत करतं आणि त्या ठिकाणी स्वतः जळतं, पण मुख्यतः अग्नी आपला आपण जळत असतो. नाना इंधनांशू सरलेया, पण त्या इंधनाचा अंश जर संपला तर वन्ही परते, मग तो वन्ही जातो कुठं? तो आपल्या मूळ स्वरूपात लीन होऊन जातो. वन्ही परते जेवी आपण पया, वन्ही आपल्या मूळ स्वरूपामध्ये लीन होऊन जातो, बस एवढंच घडतं, इंधनांश संपून जातो. तैसे आपे आप धनंजया निहाळणे जे गा, तसं हे पाहण्याची क्रिया करणारा जो आहे तो म्हणजे मन आहे, चित्त आहे, आणि त्या चित्ताला पाहणारा मी आहे, चित्त आहे तोपर्यंत चित्ताला पाहणारा कोणीतरी आहे. इंधन आहे, वन्ही आहे. जोपर्यंत इंधन आहे तोपर्यंत वन्ही आपलं काम करतो आहे, जळण्याचं काम करतो आहे आणि इंधन त्याला पुरवठा करतो आहे. पण जर इंधनांश संपला, चित्त संपलं, ज्या चित्ताकडे पाहायचं ते चित्त आहे म्हणून चित्ताचा कोणीतरी साक्षी आहे. जर चित्त संपलं, चित्त अचित्त झालं, चित्त रहितता आली तर त्या चित्ताला जो पाहणारा असतो तो पाहणारा देखील संपून जातो. तो आता पाहणार कोणाला? तो ज्याला पाहणार होता तो जर संपला तर त्याला पाहायला काही उरलं नाही म्हणून तो आपल्या स्वरूपात लीन होऊन जातो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्यावेळेला द्रष्टा हा स्वरूपामध्ये डूब देऊन राहतो, स्वरूप होऊन जातो. बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जे गा, तसं हे न्याहाळणं आपलं आपण घडतं. आपलं आपण घडतं म्हणजे आपोआप घडतं नाही, तसा आपणच आपल्याला पाहत असतो. आपे आप धनंजया, वर जसं म्हटले ते रूप पाहिजे आपले आपणची, तसं घडतं. आपणच आपलं रूप तेव्हा पाहू शकतो जेव्हा समोरचं चित्त नाहीसं होतं, मन नाहीसं होतं. तेव्हा मनाला जो पाहणारा असतो तो जसा वन्ही परते आपण पेया, वन्ही जसा आपल्या मूळ स्वरूपात लीन होऊन जातो, तसा द्रष्टा हा स्वरूप होऊन राहतो. ध्यानाची प्रक्रिया आहे. जिव्हे आपुली चवी चाखणे हे झालेलं आहे. चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पई, जिभेनी आपली चव चाखणं, जीभ आहे आणि त्या जिभेला ज्या आपल्या रसामुळं, जिभेला खाण्यामध्ये रस आहे, चव आहे. बाहेरची जी जीभ आहे इंद्रिय आहे, आतला जो जिभेकरवी खाणारा आहे, जिभेकरवी रस घेणारा आहे, तिथं एक अंतरिंद्रिय आहे रसना. म्हणूनच जर तिथं काही अडचण असेल तर जिभेला चव नसते. ताप असेल जिभेला चव नसते. काविळ झाली जिभेला चव नसते. जिभेला एक चव असतेच. निरोगी आरोग्यपूर्ण अशा स्थितीमध्ये जिभेला चव असते म्हणून जीभ बाहेरच्या पदार्थाची चव चाखते. पण ही जिभेची चव ज्या आतल्या खाण्याचा जो रस आहे, आपल्या ठिकाणी मूळ असणारा, प्रत्येक स्थूल इंद्रियाचं आत एक सूक्ष्म इंद्रिय आहेच, त्या जिभेनी आपल्या मूळ जिथं खाण्याची चव खरी उद्दीपित होते तर ती चव चाखण्यासारखं आहे. डोळा बाहेर सर्व पाहतो, बुबुळाच्या योगानी डोळा बाहेर सर्व पाहतो. बुबुळातून बाहुलीमधून बाहेरचं जे दृश्य असतं ते आपल्या डोळ्याच्या पडद्यावर येतं. खरं म्हणजे असं आश्चर्य आहे की आपल्या डोळ्याचा पडदा किती असेल, डोळा किती, त्याच्या मागं पडदा किती, तरी देखील वस्तूचं यथार्थ ज्ञान त्याला होतं. सगळे एकसारखे दिसत नाहीत, प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं ज्ञान आणि यथार्थ ज्ञान बाहेरच्या मोजपट्टीनी मोजता येईल असं आत त्या पडद्यावर आपल्याला समजतं. वस्तुतः डोळा पाहतो ही फार विलक्षण गोष्ट आहे. आता मी तुम्हाला एकदम पाहतो आहे, पण इथं जर एक कॅमेरा आणला तर तुम्हाला सगळ्यांना असं इथं एकत्र यायला लागेल. त्या कॅमेऱ्याच्या डोळ्यामध्ये तुम्ही सगळे एका वेळेला मावणार नाही. आणि मग असा सगळा फोटो काढताना ऍडजस्ट केलेला कॅमेरा इथल्याच थोड्या लोकांचा करायचा असेल तर परत लेन्स ऍडजस्ट करायला लागेल, परत काही प्रक्रिया करायला लागेल, आणि मग इथल्या जवळच्या लोकांचा फोटो येईल. पण हे आपोआप घडतं डोळ्यात. लांबचं आणि जवळचं एकाच वेळेला सहजपणाने डोळा पाहतो. सगळी ऑटो ऍडजस्टमेंट आहे. कधी कशी होते कळत देखील नाही, इतकं पटकन ऍडजस्ट होतं. मी इथंही वाचतो आणि तुमच्याकडेही पाहतो, एकाच वेळेला हे करू शकतो. हे जे निज बुबुळ आहे ते चक्षुनी पाहायचं. जो अंतरचक्षू आहे त्या अंतरचक्षूनी डोळ्याची पाहण्याची शक्ती जी आहे तिने जसा डोळा पाहावा, डोळ्यांनी अंतरचक्षू पाहावा. आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पई, हे पाहणं केवळ अद्वैतातच शक्य आहे. आत शक्य आहे, हे बाहेर पाहणं नाहीये, हे आत जाऊन पाहणं आहे. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे. प्रभा प्रभेशी जशी एकरूप होते, सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यकिरण सगळी सूर्य काढून घेतो, किरण सगळी सूर्याबरोबर निघून जातात. गगन गगनावरी लोळे, तसं आकाशानेच आकाशावर खेळावं लोळावं. वारं येतं, वादळ येतं, नाना पाणी भरले खोळे पाणीयाचिये. खोळ केली आणि त्याच्यात पाणी भरलं, पण पाण्याचीच खोळ करून जसं त्याच्यात पाणी भरावं, पखाल पाण्याची आणि त्याच्यात भरलेलं आहे पाणी असं जसं असावं, तसं हे आपणच आपल्याला पाहणं आहे. ही ध्यानाची प्रक्रिया आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण इथपर्यंत आलेलो होतो मागच्या वेळेला, आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जातू असे. आपणच आपल्याला पाहणं जे अद्वैतामध्ये शक्य आहे ते ऐसे होय निरुते बोली जात असे. एकदम स्पष्ट करून सांगतो की अशा पद्धतीने आपणच आपल्याला पाहायचं असतं. जे पाहिजते न वीण पाहिजे, काही नेणनाची जाणीजे. आद्य पुरुष का म्हणजे जयाठाया, ते उपनिषदांना मागे टाकतील अशा. ज्ञानेश्वर महाराज कधी कधी उपनिषदांच्या पलीकडे जाऊन बोलतात. उपनिषद काय बोलतील? ते पाहायचं आहे जे पाहिजे, पण पाहिजते न वीण पाहिजे. आपण पाहतो आहोत याचा अभिनिवेश सोडून जे पाहायचं आहे, जोपर्यंत पाहणारा मी आहे अशी भावना आहे, संघ आहे, तोपर्यंत पाहणं परमात्म्याला पाहणं घडू शकत नाही. आणि जेव्हा परमात्म्याला पाहणं घडतं तेव्हा पाहणारा वेगळा कोणी उरत नाही. अगदी समर्थांच्या भाषेत, संघ सोडावा आपुला मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यासीच भासे. येरा गथा गोवी, इतरांना बाष्कळ बडबड वाटेल. ध्यानातलं पाहणं असं असतं, पाहण्याचा कोणता अभिनिवेश नसतो. उलट जे जे समोर पाहतो आहे ते पाहायचं नाहीये असा निर्धार आहे, ती गोष्ट सोडून द्यायची आहे. काही पाहायचं नाही म्हणून बसलेलं आहे असं बसलेलं असताना जे जे सहज दिसत आहे तर ते साक्षी भावाने सोडून देतो आहे, पण पाहतो आहे, पाहतो तर आहे, पण जे जे पाहतो आहे ते सगळं सोडून देतो आहे, त्याचा त्याग तर करतो आहे, पाहतो तर आहे। असं करता करता समोर पाहण्यासाठी काहीच उरत नाही, पण पाहणारा मात्र शिल्लक असतो। मी पाहतो आहे हे शिल्लक असतं आणि समोर पाहायला कोणतीच गोष्ट शिल्लक नसते। अशा वेळेला जो पाहणारा आहे तो आपण पाहायला बसलेलो आहे हेही विसरतो आणि आपणच आपल्यामध्ये मुरून राहतो। स्वरूपानंदांनी असं म्हटलं, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे। अशा प्रकारचं हे पाहणं आहे। समर्थ म्हणतात, दिसेना जनी तेची शोधोनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना, जगी पाहता चर्म चक्षी न रक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी न लक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधो निपाहे। हीच भाषा आहे। तिथेही ते उपनिषदांच्या पुढे जाऊन बोलले, जे पाहिजते न वीण पाहिजे, काही नेणनाची जाणीजे, परमात्म तत्व जे आहे ते तत्व हे एकच तत्व आहे की जे जाणलं जात नाही। यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, ते जाणता येत नाही। जो नेणता असतो तो त्या ठिकाणी जाणू शकतो, मात्र जाणता तिथं जाणू शकत नाही, अशी उलटी सुलटी भाषा। तदे जती तन्नई जती तद्दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यता। ईशावास्य उपनिषद फार उड्या मारता। अभिज्ञातम विजानताम विज्ञातम अभिजानताम, आपण जाणत नाही हे समजल्यावरच जे जाणलं जातं, आणि विज्ञातम अविजानताम, जो अनुभवाला बसला तो जाणू शकत नाही, आणि जाणायला बसलेला जाणायला बसलं हे विसरल्या बरोबर तो कधी विसरतो। समोर सगळे जाणण्यासारखे पदार्थ ते नाही झाले की त्याच्या सापेक्ष जाणायला बसलेला देखील आपण जाणायला बसलो हे विसरतो आणि स्वरूपामध्ये लीन होऊन जातो, तेव्हा त्याला स्वरूप साक्षात्कार होतो। तेव्हा जे जाणलं जात नाही ते तो जाणतो, पण आपण जाणलं असं त्यावेळेला त्याला समजत नाही। नंतर तो म्हणतो, नंतर त्यालाच ज्ञाता म्हटलं जातं। आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते, ज्या ज्या ठिकाणाला आद्य पुरुष असं म्हटलं जातं। श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये अपाणी पादो जवनो ग्रहीता, तो हात नसून पकडतो, त्याला पाद नाहीत त्याला पाय नाहीत तरी तो धावतो असं म्हटलेलं आहे। पश्यती अचक्षुषहा, त्याला चक्षु नाहीत पण तो सर्वांना पाहतो, चक्षु विरहित सर्वांना पाहणारा तोच आहे। सश्रुणोती अकर्णहा, कान नसून तो ऐकतो। सवेत्ती वेद्यम, तो जे जाणायचे ते सगळं जाणतो, त्यालाच उलट जाणता त्यालाच वेद्य सगळ्या जाणीवेंचा मूळ ठाव त्यालाच म्हटलं जातं. नच तस्यास्ती वेद्ता वेत्ता, त्याला जाणार त्याला जाणणारा मात्र कोणी नसतो, कारण त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही. तस्मात् द्युरग्रम पुरुषम महांतम, त्याला सर्वश्रेष्ठ असं आदिपुरुष म्हणतात, असं श्वेताश्वेतर उपनिषद म्हणतात, तोच तो आदिपुरुष. जे पाहिजे ते न वीण पाहिजे, काही नेणनाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणीजे जया ठायाचे, तेथही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा. तरी देखील श्रुती गडबड करतातच. शब्दाच्या उपाधीचा आश्रय घेतात आणि प्रयत्न करतात, श्रुतींचं हे वैशिष्ट्य आहे. तेथेही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, श्रुती जिभा उचलतात त्याचं वर्णन करण्यासाठी म्हणून, बाकी कोणी नाही. पण या ज्या श्रुती आहेत, या श्रुती ज्यांच्या मुखातून बाहेर पडल्या, ते अत्यंत निरहंकार बोलले, त्यांनी जिभा उचलल्या नाहीत, पण त्यांच्या मुखातून बोललं गेलं, त्यांनी जाणून जिभा उचलल्या नाहीत, श्रुतीनी जिभा उचलल्या. श्रुती याचा अर्थ जे प्राप्त पुरुष, त्या प्राप्त पुरुषांच्या कडून केलं गेलेलं श्रवण, याला श्रुती असं म्हणतात. ज्यांनी जाणलेलं आहे, त्या जाणत्या पुरुषांकडून जे ऐकलं गेलं त्याला श्रुती असं म्हणण्याचा प्रघात आहे. हे जे जाणते पुरुष आहेत, हे मुळीच अहंकार न ठेवता बोलले, आणि ऐकायला बसलेले जे होते तेही तसंच ऐकण्याचा प्रयत्न करत होते. तरी देखील त्यांनी आपला ऐकण्याचा प्रयत्न लिहून ठेवला, त्याला श्रुती असं म्हटलं गेलं. प्राप्त पुरुषांनी सांगितलेलं, पण प्राप्त पुरुषांनी न लिहिलेलं ऐकण्याचा प्रयत्न केलेला, तोही निरहंकार पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न केलेला, पण ते मात्र सगळं लिहून ठेवलं गेलं, ती उपनिषद झाली. सद्गुरूंच्या पायाशी बसून जी ऐकली गेली ती उपनिषद, त्या श्रुती. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तेथही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा, मग नाम रूपाचा वडंबा करीती वाया. मग मात्र श्रुती बोलल्या आणि मग खूप बोलल्या. त्यांना बोलावं असं वाटलं, त्यांना लिहून काढावं असं वाटलं, त्यांना ते उद्गार पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटले. मग त्यांनी त्याला नाम रूप देण्याचा प्रयत्न केला, त्याचा एक मोठा गलबला झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खूप मोठा गलबला. हे सगळं आश्चर्यासारखं होतं. भगवंत असं म्हणतात ना, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्य श्रुणोती, श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित, अशी ती गोष्ट झाली. कठोपनिषदामध्ये देखील श्रवणायपि बहुभीर यो न लभ्यः, कितीही श्रवण केलं तरी देखील जो श्रवणाने सापडला जात नाही, या श्रुती आहेत. ज्यांनी ऐकलं त्यांनी हे लिहून ठेवलं. बोलले सद्गुरु, बोलले ज्ञानी पुरुष, आणि ऐकणारे होते त्यांनी लिहून ठेवलं ऐकत असताना. नाहीतर ऐकणाऱ्याला सर्वसाधारणपणाने आपण ऐकतोय त्या अर्थी आपल्याला समजणार असं वाटत असत, पण मला समजून घेण्याच्या अभिनिवेशाने समजण्यासारखा आत्मा हा विषय नाही, हे ऐकणाऱ्यांना देखील भान असल्यामुळं त्यांनी जसंच्या तसं लिहून काढलं. जसं सद्गुरू बोलले, जसे प्राप्त पुरुष बोलले, तसं त्यांनी लिहिलं. म्हणून श्रवणायापी बहु भीर यो न लभ्या, हा कितीही श्रवण केलं तरी देखील जो प्राप्त होत नाही. शृण्वंतोपी बहव यम न विद्युहु, ऐकलं जरी भरपूर तरी देखील ज्याचा प्रकाश बुद्धीत पडणं कठीण. आश्चर्य वक्ता कुशलोस्य लब्धा, अत्यंत कुशल असा वक्ता हे सांगायला मिळणं हे देखील आश्चर्यासारखं आहे. जवळपास नाही, कारण सांगत असताना देखील समजल्याचा अभिनिवेशच जास्त असतो. अभिनिवेश रहित वक्ता ही फार कठीण गोष्ट परमार्थामध्ये. याच कारण बऱ्याच वेळेला असं असतं की वक्ता जे काही विचार करून, अभ्यास करून, जास्तीत जास्त चांगलं समजण्यासाठी म्हणून एक तर्क मांडून बोलतो आणि त्यांनी ते बोलल्यामुळं श्रोता प्रभावित होतो आणि श्रोता प्रभावित झाल्याचं पाहून वक्ता प्रभावित होतो. त्याला आपल्याला समजलंय असं वाटायला लागतं. परमार्थामध्ये उडणारी ही फार मोठी घोटाळ्याची गोष्ट आहे. उत्तम भाषणाने श्रोता प्रभावित होतो आणि श्रोता प्रभावित झाल्यामुळे हाच प्रभावित होतो आणि हा आपल्या दुनियेत वावरायला सुरुवात करतो. म्हणून आश्चर्यात वक्ता कुशलोस्य लब्ध्वा, आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्टा, म्हणून हा वक्ता देखील कुशल आचार्यांनी अनुशासिलेला असा हवा असं उपनिषद म्हणतात. चांगल्या गुरूंकडून शिकलेला, ज्यांनी अनुशासन सांभाळलेलं आहे, गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते आपल्या चित्तावर, वृत्तीवर, अंतःकरणावर, इंद्रियांवर, अंगोपांगांवर उतरवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, आपल्या कर्मांमध्ये आणायचा प्रयत्न केला, आपल्या विचारांमध्ये आणायचा प्रयत्न केला, आपल्या विचाररहिततेमध्ये आणायचा प्रयत्न केला, आपल्या ध्यानामध्ये आणायचा प्रयत्न केला, हे ज्यांनी केलं, आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्टा, कुशल आचार्यांनी अनुशासिलेला असा जो वक्ता असतो तोही तसा आश्चर्यासारखा असतो असं उपनिषद म्हणतात. तेथही उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उभवती जिभा, मग नामरूपाचा वडंबा करीती वाया. नामरूपाचा मग खूप गलबला होतो, पण हा गलबला नामरूपाचा जरी झाला तरी श्रुती आपल्या ठिकाणी तृप्त असतात. वक्ता आपल्या ठिकाणी तृप्त असतो कारण तो सत्पुरुष असतो आणि ऐकणारा निरभिमान श्रोता असतो. त्याला माहित असतं की आपल्याला बरीच वाटचाल चालायची आहे. अशा प्रकारचा व्यवहार जेव्हा घडतो तेव्हा मात्र तो आकळला जातो. ततः पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तंती भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. हे आश्चर्य त्यावेळेला घडतं, तेव्हा मात्र हे सगळं होतं. कुशल आचार्यांनी अनुशासिलेला असा वक्ता बोलतो, आश्चर्यासारखा बोलतो. ऐकणारा ऐकतो, आश्चर्यासारखा ऐकतो आणि ऐकतानाही माहित असतं की केवळ ऐकून हे होणार नाहीये, केवळ ऐकून माझ्या बुद्धीवर ते चढेल, मात्र माझ्या आत्म्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून आपण आपल्याला पाहणं हेच गरजेचं आहे. चक्षु निज बुबुळ देखणे, जिव्हे आपुली चवी चाखणे, याच प्रक्रियेने, ध्यानाच्या प्रक्रियेनेच ते होईल असं ऐकणाऱ्याला देखील माहीत असतं. मला असं वाटतं की आजचं प्रवचन हे इथं थांबावं, वेळ संपली. पण हा विषय इतका जबरदस्त आहे, या अजून साहसात राहिलेल्या ओव्या माझ्या कल्पनेप्रमाणे अजून एक दोन प्रवचन देखील सहज घेऊ शकतील, पण हा विषय कधी ऐकायला मिळणार नाही. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीधाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर.